नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं ह्यो आसात राष्ट्रीय खबरो। अंदु वर्सा भारतान राष्ट्रीय सुरक्षा सावन खेळा मेरेन तशेंच विज्ञान प्रयोगशाळा सावन संवसारांतल्या व्हडल्या व्यासपीठा मेरेन सगळ्या वटांनी बळिश्ट छाप सोडल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां। आयज आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीच्या 129व्या भागांत देशी तशेंच विदेशी भारतीयांक मार्गदर्शन करतना प्रधानमंत्री उलयताले। ऑपरेशन सिंदूर हे ह्या वर्सा दरेक भारतीयांक अभिमानाचे प्रतीक जाले अशें सांगतना प्रधानमंत्र्यांनी म्हळां,
अपनी सुरक्षा से कोई समझौता नहीं करता। ऑपरेशन सिंदूर के दौरान देश के कोने कोने से माँ भारती के प्रति प्रेम और समर्पण की तस्वीरें सामने आई। लोगों ने अपने अपने तरीके से अपने भाव व्यक्त किए।
आयचो भारत आपले सुरक्षेचेर तडजोड करिना हें पुराय संवसाराक स्पश्टपणान दिसून आयलां अशें तांणी मुखार म्हळां। वंदे मातरमाच्या 150व्या वर्सुकी दिसा खातीर लोकांनी हीच भावना आनी उमेद दाखयली हाची प्रधानमंत्री मोदी हांणी तोखणाय केली। 2025 वर्सांतल्या खेळा मळार केल्ले कामगिरी विशीं उलयतना प्रधानमंत्र्यांनी सांगलें,
पुरुष क्रिकेट टीमने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, महिला क्रिकेट टीमने पहली बार विश्व कप अपने नाम किया, भारत की बेटियों ने विमेन्स ब्लाइंड T20 वर्ल्ड कप जीतकर इतिहास रच दिया, एशिया कप T20 में भी तिरंगा शान से लहराया।
या गजलांची याद काढून प्रधानमंत्र्यांनी खोस प्रगटायत संबंधितांचे कौतुक केले। भारतान विज्ञान आणि अंतरिक्ष मळारी व्हड उडी मारल्या असे प्रधानमंत्र्यांनी म्हळां। कॅप्टन सुभांशु शुक्ला हो आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष केंद्राचेर पावपी पयलो भारतीय थारलो। पर्यावरण संवर्धन आणि रानवटी जनावरांच्या संरक्षणा खातीर केल्ले साबार यत्न हे अंदु वर्साचे खाशेलपण थारलां अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां। वर्साचे सुरवेक घडोवन हाडिल्ल्या प्रयागराज महाकुंभावरवीं श्रद्धा, संस्कृताय आणि भारताचे खाशेलपण नदरेक हाडून पुराय संवसाराक अजाप केलो अशें सांगतना प्रधानमंत्र्यांनी अयोध्येच्या राम मंदिरांत जाल्ल्या ध्वजारोहण सुवाळ्याची याद करून दिली। भारतीयांचो घाम आणि भारतीय मातेचो परमळ आशिल्ल्योच वस्तू लोक घेऊन वतात अशें सांगून स्वदेशी वटेन लोकांचो कल आशिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगले। नव्या आशेन आणि नव्या थारावांनी 2026 वर्सा देश मुखार वचपाक तयार असा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलां। विकसित भारताच्या पूर्णतायेच्या प्रवासांत 2026 हे वर्स महत्वाचो मार्गदर्शकी फातर थारतलो अशी आस्त ताणी 2026 वर्साक येवकार दितना आपल्या उलोवपांतल्यान उक्तायली। संवसार जो आयज भारता कडेन व्हड आशेन पळयता ताका कारण तरणाट्यांची सत्ता आसा अशें प्रधानमंत्र्यांनी स्पश्ट केलां। विज्ञान नव्या नवनिर्माण तंत्रगिन्यानाचो विस्तार ह्या मळार भारतान मेळिल्ल्या कामगिरीन संवसारांतल्या देशाक खूब प्रभावित केल्यात अशें प्रधानमंत्र्यांनी आपल्या मन की बात कार्यावळींत सांगलें। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी कारवारात नौदळाच्या तळाचेर पाणबुडींतल्यान सफर केली। भारतीय नौदळाच्या कलवरी बनावटीच्या INS वाघशीर पाणबुडींतल्यान नौदळाचे मुखेली एडमिरल दिनेश त्रिपाठी हांचे सयत राष्ट्रपतींनी ही सफर केली। हाचे पयलीं आदले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हांणी नौदळ तळाचेर पाणबुडींतल्यान सफर केल्ली। भारतीय वैजकी संघटनेन वैजकी मळार सगळ्यांत चड योगदान दिलां अशें केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगलां। अहमदाबादेंत भारतीय वैजकी संघटनेन घडोवन हाडिल्ल्या IME नेटकॉन 2025 सर्तीचे कार्यावळींत मंत्री शाह उलयताले। आयुष्मान भारत येवजणेन देशांत व्हडलो बदल घडोवन हाडला। कोरोनाच्या काळांत सेवा दिवपी दोतोरांनी दुयेंतीक चड प्राधान्य दिल्लें हाचेरूय घर मंत्र्यांनी आपल्या उलोवपांतल्यान भर दिलो। मंत्री शाह आयज अहमदाबाद पालिका महामंडळान बांदिल्ल्या नळमार्ग आणि HG Highway पायलट प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उक्तावण करतले आणि उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या जिविताचेर आधारिल्ल्या नमो उत्सवाच्या सांस्कृतिक कार्यावळींत वांटेकार जातले। आनी खेळांत बायलां क्रिकेट खेळांत आयज केरळांतल्या तिरुवनंतपुरमांतल्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल खेळा मैदानाचेर भारत आनी श्रीलंका मजगतचो 5 खेळांच्या माळेंतलो 4थो T20 आंतरराष्ट्रीय खेळ सांजे 7 वरांचेर खेळयतले। भारतीय बायल पंगडान हे खेळामळे 3-0 अशा फरकान आघाडी मेळयल्या। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो राष्ट्रीय खबरो फाल्यां सकाळीं 8:40 तो मेरेन नमस्कार।